विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी साजरी होणार असून पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. 15 ते 29 जुलै दरम्यान आषाढी यात्रा होणार असून 16 जुलैपासून भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान सुरक्षा, स्वच्छता, निवास आणि दर्शनरांग नियोजनावर विशेष भर देण्यात येणार आहे. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. तेवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. दरम्यान पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम न राबवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि अॅग्रीस्टॅक प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. यासाठी FSAS हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. बुकिंगनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल, त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आज आणखी 2 जणांना अटक केली. लातूर इथले डॉक्टर मनोज शिरुरे यांना आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे यांच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील CBI आज अटक केली. त्याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणी CBI आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. दरम्यान या संपूर्ण गैरप्रकारामागे कॉर्पोरेट क्लासेस आणि इंटिग्रेटेड कॉलेजचं मोठं रॅकेट सक्रिय असावं असा संशय भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे सरकारनं अशा पॅटर्नवर तात्काळ बंदी आणण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित करण्याच्या उद्देशानं नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागाला भेट दिली. उपायुक्त सचिन पवार यांनी डिजिटल प्रणाली, GIS सर्वेक्षण, महसूल वाढीच्या उपाययोजना आणि नागरिकाभिमुख सेवांची माहिती दिली. या अभ्यास भेटीतून दोन्ही महापालिकांमध्ये सर्वोत्तम प्रशासन पद्धतींची देवाणघेवाण होऊन अधिक कार्यक्षम कर व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त 29 मे रोजी सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेटच्या 3ऱ्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं महापौर रवी लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरात जनगणना कर्मचारी घरभेटीद्वारे माहिती संकलनाचं काम सक्रियपणे करत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, निवास आणि नागरी सुविधांच्या भविष्यातील नियोजनासाठी जनगणना महत्वाची असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावं, तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान. पुण्यात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं. आज कमाल तापमान 38 आणि किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. उद्याही अशाच प्रकारचं हवामान राहणार असून संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.